एवढी घालणार पाहिलं आहे मी कस्टमर, इथं लेस प्रॉब्लेम त्यांचे रेटला. अजून